Book 2
97
79
Congiunzioni 4
Ubhayanvayi avyay
Si è addormentato sebbene il televisore fosse acceso.
जरी टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला
जरी टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला
Lui è rimasto ancora sebbene fosse già tardi
जरी उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला
जरी उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला
Non è venuto sebbene noi avessimo un appuntamento.
Zari ami bhet tharavli hoti, tarihi to ala nahi.
Zari ami bhet tharavli hoti, tarihi to ala nahi.
Il televisore era acceso, tuttavia si è addormentato.
TV chalu hota, tarihi to jhopi gela.
टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला
Era già tardi, tuttavia è rimasto ancora.
उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला
उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला
Avevamo un appuntamento, tuttavia non è venuto.
आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही
आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही
Sebbene non abbia la patente, guida la macchina.
त्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो
त्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो
Sebbene la strada sia gelata, lui va forte.
रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगाने चालवतो
रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगात चालवतो
Sebbene sia ubriaco, lui va in bicicletta.
दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे
दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे
Non ha la patente. Tuttavia porta la macchina.
Parvana nasunahi to gadi chalavto.
Parvana nasunahi to gadi chalavto.
La strada è gelata. Tuttavia va forte.
Rasta nisarda asunahi to gadi vegat chalavto.
Rasta nisarda asunahi to gadi vegat chalavto.
Lui è ubriaco, tuttavia va in bicicletta.
दारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो.
दारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो.
Sebbene sia laureata, non trova un posto.
तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे. तरीही तिला नोकरी मिळत नाही
तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही
Sebbene abbia dolori, non va dal medico.
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही
Sebbene non abbia soldi, compra una macchina.
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते
È laureata, ciò nonostante non trova lavoro.
तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही
तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही
Lei ha dolori. Ciò nonostante non va dal medico.
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.
Lei non ha soldi. Ciò nonostante compra una macchina.
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.